अनि प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकाल अखल मंडलाकार व्याप्ते नचराचर तत्पाद दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः। आज प्रभुपदांचा 112वा आविर्भाव दिवस आहे। प्रभुपाद स्वतः सांगायचे की भगवंताच्या भक्तांचा आविर्भाव अथवा तिरोभाव काही जरी असला तर तो एक महोत्सव आहे, कारण भगवंत अतिशय प्रसन्न होतात ते त्यांच्या भक्तांच्या गुणगानावर। आणि कुठल्याही भक्ताचा आविर्भाव आणि तिरोभाव हा प्रत्येक बद्ध जीवासाठी एक महत्वाची संधी उपलब्ध करून देतो, आणि ती म्हणजे त्या भक्ताच्या गुणांचं गुणगान करण्याची। कारण सर्व आराधनांमध्ये सर्वश्रेष्ठ आराधना म्हटली जाते भगवंताच्या भक्तांची। मग हे भक्त कोण असतात? तर मग अशा आपण जे प्रभुपादाने लिहिलेलं मार्किणे भागवत हे गीत वाचलं किंवा गायलं, त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की भागवतची सेवा जो करतो, न्यूयॉर्क मध्ये दिलेल्या एका प्रवचनात प्रभुपाद भागवत या शब्दाची व्याख्या करतात की हु इज इंटिमेटली असोसिएटेड विथ द लॉर्ड, की जो भगवंताशी अतिशय जवळीक स्थापन केलेला व्यक्ती आहे, असा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या संघामुळं, जसं नारद मुनी प्रचेतांना सांगतात की या जगतामध्ये सर्वात महत्वाचा आणि अतिशय महत्वपूर्ण असा जर वरदान किंवा आशीर्वाद असेल तर तो आहे की भगवंताच्या भक्तांचा संघ प्राप्त करणं। ते सांगतात की या जगामध्ये भगवत संगी संघस्य मर्तानाम किम उताशिषम, या जगतामध्ये सर्वात महत्वाचा आशीर्वाद आहे की भगवंताच्या भक्तांचा संघ प्राप्त करणं। आणि प्रभुपाद हे तर लोचनदास ठाकूरांनी त्यांच्या चैतन्य मंगल मध्ये सांगितलंय की एक अशी व्यक्ती या धराधरतीवर येणार आहे की जी भगवंताच्या भक्तांची सरसेनापती आहे, आणि ती व्यक्ती या पूर्ण भूतलावर चैतन्य महाप्रभूंच जे भागीदार किंवा त्यांची जी इच्छा आहे की सर्वत्र होईव मरणा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये त्यांच्या नावाचं कीर्तन होईल, आणि ही इच्छा पूर्ण करणारी एक सरसेनापती व्यक्ती या भूतलावर लवकरच प्रकट होईल असं चैतन्य मंगल मध्ये लोकचंदास ठाकूर यांनी लिहून ठेवलं। आणि उपायन प्रभू आताच बोलले की 1 सप्टेंबर 1996 साली प्रभुपाद सॉरी 1896 मध्ये प्रभुपाद या धराधरतीवर आले, आणि तेच वर्ष होतं की ज्या वर्षी भक्ती विनोद ठाकूरांचं पहिलं पुस्तक द लाईफ्स अँड परसेप्ट ऑफ लॉर्ड चैतन्य हे पहिलं इंग्लिश पुस्तक पाश्चात्य देशामध्ये गेलं होतं। त्याच वेळी त्याच वर्षामध्ये भक्ती विनोद ठाकूरांनी सांगितलं होतं की लवकरच एक व्यक्ती जन्माला येणार आहे जी या भगवत नामाचा जगभर प्रचार करणार आहे, आणि जिच्यामुळं अनेक लोक काळे गोरे पिवळे हिरवे निळे गुलाबी हे सगळे एकत्र येणार आहेत। आणि आज तुम्ही जर मायापूरमध्ये गेलात गौर पौर्णिमेच्या वेळी खास करून तर तुम्हाला ह्या सगळ्या रंगाच्या व्यक्ती इथं पाहायला मिळते, आणि काय करतील ते जय सचिनंदन गौर हरी या नावाचं जप करते, कीर्तन करते, उल्हासानं नाचतील उंच। आणि ही भविष्यवाणी पूर्ण केली प्रभुपादाने। त्यांच्या जीवनचरित्रामध्ये पाहिलं तर एखादा व्यक्ती म्हणजे की एखाद्या साधारण मनुष्यासारखं त्यांचं आयुष्य होतं, जसा एखादा मध्यमवर्गीय जन्माला येतो, रोबारांचे वडील इतके मोठे व्यापारी नव्हते, एक सर्वसाधारण कपड्याचे व्यापारी होते ज्यांचा बेताचाच धंदा होता. पण गृहस्थ आश्रमामध्ये भक्ती कशी करावी, आपल्या मुलांना कशा प्रकारे प्रशिक्षण द्यावं की जेणेकरून ते आपल्या जीवनाला भगवत भक्तीमध्ये लावू शकतील, त्याचं सुंदर उदाहरण प्रभुपादांच्या जीवनात, त्यांच्या वडिलांच्या जीवनामध्ये देखील मिळतं. जसं संत श्रेष्ठ तुकोबार सांगतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ भूमती. प्रभुपादांनी ज्यावेळी कृष्ण पुरुषोत्तम, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्या पुस्तकाचं ऋण निर्देशन करताना त्यांनी सांगितलं की हे जे पुस्तक मी लिहिलं हे मी माझ्या वडिलांना अर्पण करतो की ज्यांच्या कृपेमुळं मी आज भगवंताच्या सेवेमध्ये लागलो. ज्यावेळी घरी कोणी एखादा साधू संत येतो, त्यावेळी आई वडिलांची इच्छा असते की आपल्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भल्यासाठी काहीतरी मागावं, आणि ते मागतात त्या पद्धतीनं. पण गौर मोहंडे एक असे सद्गृहस्थ होते की त्यांनी येणाऱ्या प्रत्येक साधूकडे एकच गोष्टीची याचना केली, त्या प्रत्येक माता पित्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे की आपल्या मुलांसाठी काय मागावं. गौर मोहंडे एकच गोष्ट मागायचे की तुम्ही या माझ्या अभयला आशीर्वाद द्या की जेणेकरून तो राधाराणीचा भक्त बनू शकेल. म्हणजे अगदी बालपणापासूनच त्यांना त्यांच्या वडिलांकरवी राधाराणीच्या चरणांचा आश्रय घेण्याचं बाळकडून पाठलं गेलं होतं. मुख्यतः आम्ही आमच्या कॉंग्रेशनमधल्या ग्रहस्थांच्या घरी पाहतो की मुलांना त्या पद्धतीचं वागणूक मिळत नाही किंवा त्या पद्धतीचं जे प्रशिक्षण आहे ते दिलं जात नाही, कारण ते त्यांच्याकडेच नाही आहे, कठीण आहे. त्यासाठी प्रभुपादांच्या पुस्तकांचं अध्ययन महत्वाचं आहे. प्रभुपादाने एकदा भक्ताने विचारलं की प्रभुपाद तुम्हाला कशाचं भय वाटतं जास्त करून, प्रभुपादांनी मला एका गोष्टीचंच भय वाटतं की माझे जे अनुयायी आहेत ते माझ्या पुस्तकांचं वाचन करत नाही आहे आणि ते भगवंताची जी माया शक्ती आहे तिला इतकं गांभीर्यानं पाहत नाही, तिचं त्यांना भय नाही आहे, याचं सर्वात मोठं मला भय वाटतं. हा साधूचा गुण आहे, कारण तसं पाहायला गेलं तर त्यांना स्वतः भयभीत होण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण असं एकही क्षण नव्हतं की त्याने भगवंताची त्यांना विस्मृती होते. ज्या पद्धतीने श्रीमद भागवतमच्या सातव्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज नरसिंहांना सांगतात की हे भगवंत की मला या भौतिक जगातील माझ्या अस्तित्वाचं मला भय नाहीये, कारण त्वद वीर्य गायन महा अमृत मग्न चेतः, माझं जे चित्त आहे हे तुझ्या वीर्य गाण्याचं गुणगान करण्यामध्ये मग्न आहे, नेहमी त्याच्यामध्ये रममान आहे, त्यामुळे या भौतिक जगातील अस्तित्वाची मला भीती वाटत नाहीये. पण दुःख एका गोष्टीचं होतं, काय त्या लोकांविषयी मला दुःख वाटतं, त्यांना पाहिल्यानंतर दुःख वाटतं की जे तुला विमुख झालेले आहे, ज्यांना तुझ्या कथांविषयी गुणांविषयी रूपाविषयी लीलांविषयी कशाही प्रकारचं आकर्षण नाहीये, अशा लोकांना पाहिल्यानंतर मला दुःख होतं. आणि हाच एक गुण आपण प्रभुपादांमध्ये पाहतो. ज्यावेळी आपण वाचत होतो मार्गीने भागवत, त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की हे तू मला इथं पाठवलंयस पण कशासाठी याची मला जाण नाहीये, पण नक्की तुम्हाला इथं आणून सोडलंय याचा अर्थ तुला माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं. तसं आता ईश्वरी प्रभू सांगत होते की एक भक्त म्हणत होता की मी प्रचार केला, मी प्रचार केला. अहो प्रभुपादांसारखा प्रखर प्रचारक ज्याला भक्तांचा सरसेनापती म्हटलं जातो तो म्हणतो की देवा माझ्याकडे शक्ती नाही, शक्तिहीन बुद्धिहीन आम्ही अकिंचन म्हणतो, ह्या गोष्टी माझ्याकडे काहीच नाही आहे देवा, ना माझ्याकडे शक्ती आहे ना माझ्या बोलण्यामध्ये शुद्धता आहे. आणि अशी जर नम्रता असेल तर त्या व्यक्तीकडे दुसऱ्या जीवांच्या प्रती आदरभाव किंवा दयाभाव निर्माण होतो, अन्यथा ते शक्य नाही. प्रभुपादांचं आयुष्य हे खास करून प्रत्येक गृहस्थ व्यक्तीसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जसं माताजी आता सांगत होते की त्यांचं निजी जीवन हे असं काही इतकं साधारण नव्हतं किंवा असं सरळ किंवा सुलभ जाणार नव्हतं. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे तेही कार्य करायचे, आपलं बिझनेस चालवायचे, त्यांची मित्रमंडळी होती, त्यांची त्यांची उठबस असायची. पण हे सर्व करत असताना जीवनाचा जो उद्देश आहे त्याला ते कधी विसरले नाही. ही एक गोष्ट त्यांच्याकडून आम्हाला शिकायला आली. अगदी लहानपणापासून सर्व गुण त्यांच्यामध्ये होते. मुलांना काही गोष्टी बघितल्यानंतर त्याच्यावरती आसक्ती होते आणि त्या गोष्टी करण्याची इच्छा होते. तर प्रभुपादाने ज्यावेळी जगन्नाथ रथयात्रा पाहिली तेव्हा त्यांच्या मनामध्ये देखील इच्छा झाली की आपण देखील एक रथयात्रा करायला हवी, स्वतःची रथयात्रा. कारण प्रत्येक मुलाला वाटतं की हे माझं असावं, हे मी करावं. तर त्यांच्या लहानपणी ती इच्छा होती की त्यांना रथयात्रा करायची होती आणि वडिलांनी त्या मुलाची ती सदिच्छा तुरंत पूर्ण केली. म्हणजे मी त्यासाठी करेन आणि त्यांनी शेजारून एक रथ मागवून घेऊन तो रथ बनवला. आईने सुंदर व्यंजना बनवली, भोग दाखवले छप्पन आणि रथयात्रा काढली. त्यावेळीपासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रभुपादाने भगवंताच्या सेवेसाठी आपलं जीवन. कॉलेजची काही वर्ष गेली की ज्याच्यामध्ये ते इतके भगवत भावनाभावित दिसत नव्हते. परंतु ज्यावेळी ते पहिले आपल्या गुरु महाराजांना भेटले आणि त्यांचा तो आदेश प्राप्त झाला. प्रभुपादांचं व्यक्तिमत्व असं होतं की कुठलाही व्यक्ती त्यांच्याप्रती आकर्षित होऊन जायचा. अगदी कॉलेजच्या जीवनापासून त्यांच्या प्रत्येक मित्राला तो हवासा होता. कुठलंही कार्य करायचं असेल तर सजेशनसाठी ते जायचे. अरे चलो अभय पोहोच लेत अभय बदल. अगदी पहिल्यापासूनच ज्ञानाचं भंडार जर म्हणलं गेलं तर ते होते. प्रत्येक गोष्टीविषयी अल्पशा किंवा पूर्णशा, अंशता किंवा पूर्णता असं ज्ञान त्यांच्याकडे. तेव्हा त्यांच्या प्रत्येक मित्रांना ते हवे होते. पण असाच एक मित्र त्यांना भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूरांच्याकडे घेऊन गेला. ठाकूरांना ते भेटले आणि प्रभुपाद म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा कुणाकडून तरी पराजित झालो. आयुष्यात फर्स्ट आणि लास्ट म्हणजे तीच तोच एक क्षण होता की जिथं मी पराजित झालो. आणि ते म्हणले माझे गुरु महाराज भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूर. प्रभुपाद नेहमी सांगायचे आज जे काही हे होत आहे माझ्यासमोर चाललेलं आहे ते केवळ माझ्या शक्तीने नाही झालं. एकदा प्रभुपादांच्या काही शिष्याने त्यांना विचारलं की प्रभुपाद तुम्ही इतकं सर्व केलं किती महान आहे. प्रभुपादांना अरे महान तर तुम्ही आहात कारण माझ्या गुरु महाराजांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय सेवा की जेणेकरून मी तुमची सेवा करून त्यांना प्रसन्न करू शकेन. असा कुठला गुरु म्हणेल का हो आपल्या चेलांना. दुसऱ्या दिवशी मेरे वाटायला चालू करतील डोक्यावर गुरुजी. आणि प्रभुपाद त्यांच्या व्यासपोषवी किंवा भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूरांच्या व्यासपोषवी नेहमी नित्य हात जोडून प्रत्येकाला प्रत्येकाविषयी आभार मानायचे. ज्यावेळी प्रभुपादांचे अंतिम क्षण होते त्यावेळी काही भक्त असे वेगवेगळ्या कम्युनिटीतून आलेले, वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचार करणारे, तिथले जीबीसीचे सगळे एकत्र आले आणि त्यांनी प्रभुपादांना विचारले की प्रभुपाद अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्ही आमच्यावर प्रसन्न होऊ शकाल. जे बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये अतिशय धडाडीनं जे करणार होते त्यांनी विचारले की प्रभुपाद बुक डिस्ट्रीब्युशन केल्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या ग्रंथांचं वितरण केल्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल ना आमच्यावर. प्रभुपाद काहीच बोलणार नाही. दुसरी एक व्यक्ती ज्यांनी मोठ्याच्या मोठं जवळ 4,500 एकरचं फार्म डेव्हलप केलं होतं, एक मोठी कम्युनिटी स्थापन केली, त्यांनी विचारले की निश्चितच वर्णाश्रम धर्माच्या संस्थापना आणि अशा फार्म कम्युनिटीज केल्यामुळे मोठी मंदिरं भव्य मंदिरं बांधल्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल. प्रभुपाद प्रभुपाद काहीच बोलले. प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करायला तर्क मांडू लागला. सत्यशेवटी प्रभुपाद हात जोडले आणि म्हणाले मी त्यावेळी खरोखर प्रसन्न होईल ज्यावेळी तुमच्यामधील एक व्यक्ती भगवंताचा भक्त होईल. ही भक्ताची अपेक्षा असते. म्हणून भगवंत भगवद्गीतेमध्ये भक्ताचे गुण सांगताना सांगतात की मच्चिता मदगत प्राणा बोधयंती परस्परा कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती. की माझं चित्त, त्याचं चित्त नेहमी माझ्यामध्ये असतं. आणि ज्या व्यक्तीचं चित्त भगवंतामध्ये असतं तो माणूस भौतिक जगातील कुठल्याही गोष्टीमध्ये विचलित होत नाही. महाराजांनी त्यांच्या एक गृहस्थ आश्रमातलं उदाहरण आपल्याला सांगितलं. प्रयागमध्ये त्यांचा बिझनेस होता, ऍक्च्युली ते मेडिकल फॅक्टरी होती ज्याच्यामध्ये ते मलम वगैरे किंवा लोशन्स वगैरे तयार करायचे. तर प्रयागमधला त्यांचा जो मॅनेजर होता त्यांना त्यांना पूर्ण फसवलं. प्रयाग फार्मसी म्हणून त्यांची जी कंपनी होती ती जळून गेली पूर्ण, राख झाली. आणि प्रभुपादांना ट्रंकॉल आला, तर प्रभुपाद झांसीमध्ये होते, की तुमची कंपनी जाळली आणि तुमच्या मॅनेजरनेही तुम्हाला लुटलं. प्रभुपादांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होत, आणि त्यावेळी तो श्लोक त्यांना आठवला की यस्याहम अनुग्रहणामि हरिष्ये तदधनं क्षणे, की ज्याच्यावर मी अनुकंपा करतो कृपा करतो त्याचं मी फल हरण करतो. आणि प्रभुपाद म्हणले बस शेवटची आसक्ती होती ती देखील संपली, भगवंतांनी ते देखील काढून. जसं तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये देखील पाहतो की तुकाराम महाराज देखील भगवंताचे आभार घेतात, बरे झाले देवा दिली बाईल कर्कशी, की ही माझी बायको कर्कशा मला दिली बरं झालं म्हणलं, नाही तिच्या प्रति आसक्त होणारी पडलं असत. तर हेच भगवंताच्या भक्तांमधले गुण, मग ते 450 वर्षापूर्वीचे असू दे, 1000 वर्षापूर्वीचे असू दे किंवा वर्तमान स्थितीतले असू दे, त्यांचे गुण जे असतात ते सारखे असतात. कारण त्यांचं चित्त भगवंतामध्ये स्थिरावलेलं असत. आपण बरेच साधू संत पाहिले असतील, विशेष करून कुंभमेळ्यामध्ये असे बरेच लाल कपडे घातलेले ढोंगी भोंदू दिसतात, की ज्यांच्या चारी बाजूला सुंदर मुली फिरत असतात आणि त्यांच्याशी त्यांचे संबंध देखील असतात. वयाचा कोणत्याही प्रकारे विचार न करता एका मुलगीनं प्रभुपादांना त्यावेळी विचारलं, ज्यावेळी प्रभुपाद दिवसमध्ये होता, प्रभुपाद आम्ही तरुण मुली तुमच्या मागे पुढे फिरत असतो, आम्हाला पाहिल्यानंतर तुमचं मन विचलित होत नाही का? कारण म्हणलं जातं की आदमी और घोडा कवी बुडा नाही होता, त्या विषय वासना तशाच कायम असतात. तर प्रभुपाद म्हणाले ह्या गोष्टीविषयी विचार करायला माझ्या वेळच नाहीये, मग ते मन विचलित होते की नाही ते कशाला आधारे तुला सांगू. तर प्रभुपाद म्हणले की मला जो काही वेळ मिळाला आता, जी काय माझ्या वर्ष आहेत, मला माहित नाही आणखी पुढे किती मी जगणार आहे, त्यामुळे जो काही प्रत्येक क्षणात मी त्या भगवंताच्या सेवेत करतो, या जगतामध्ये ती एकच अशी व्यक्ती आहे आजपर्यंतच्या पूर्ण इतिहास जर तुम्ही पाहिला की जिचा प्रत्येक शब्द तुम्हाला आज पाहायला मिळाला, प्रत्येक शब्द पुस्तकाच्या रूपाने आहे, ध्वनिफीत कॅसेट सीडी याच्या रूपाने आहे, आणि त्याच्यावर तुम्ही जाणू शकता की किती कृष्ण भावना भावित होते. प्रत्येक शब्द हा त्यांचा भगवंताच्या ग्लोरिफिकेशन साठी होता. सॅन फ्रान्सिस्को मध्ये एका मोठ्या हॉटेलच्या एका रूम मध्ये राहत होते प्रभुपाद, आणि प्रभुपाद खिडकीतून बाहेर काहीतरी पाहत होते. तर त्यांचा एक सेक्रेटरी होता, तो मनामध्ये आपल्या अकलेच्या तारे तोडत बसला होता की ह्या क्षणी बहुतेक प्रभुपाद कृष्ण भावना भावित नाहीये, ते काहीतरी विचार करतात, खिडकीतून काय तर पाहताय, ती सुंदर वाहणारी नदी पाहताय, त्या नदीविषयी त्यांच्या मनामध्ये काय तर विचार असतील, असं त्याचे तर्क चालू होते. आणि तेवढ्यात तिथं जी निराव शांतता होती ती प्रभुपादांच्या या ध्वनीनं नष्ट झाली. तो म्हणला यस प्रभुपाद का? तर म्हणलं मी इथून खिडकीतून पाहतोय त्या समोरच्या पार्किंग लॉट मध्ये एक गाडीची चेसी पडली आहे. माझा विचार आहे की ही जगन्नाथाचा रथ बनवण्यासाठी उत्तम होईल. अक्षशेटाच्या डोक्यामध्ये जाळ झाला, त्यांना मी काय कल्पना करतो आणि त्यांच्या मनामध्ये काय चालू. काही लोक म्हणायचे अरे आम्ही प्रभुपादांना कधीच जप करतेला पाहिलं नाही, कारण प्रभुपादांची दिनचर्याच अशी होती की त्यांना ते कोणी फॉलोअपच नाही करू शकत. एक दीड तास झोपायचे ते सुकून, जर त्यांना त्या ऍसिडिटीमुळे उलट्या होता, प्रभुपादांना हायपर ऍसिडिटीचा त्रास होता, नेहमी उलट्या व्हायच्या पित्तामुळे, आणि मग कधी तसं झालं तर विकनेस झालं तर प्रभुपाद झोपायचे. त्यांना देखील त्यांच्या जे काही निजी सेवक होते त्यांना देखील कळायचं नाही की प्रभुपाद केव्हा रेस्ट घेतले, कारण रात्री उठायचे पूर्ण 6 तास बसून ग्रंथांचं लिखाण करायचे, मंगळ आरती अटेंड करायचे, ताबडतोब आपल्या शिष्यांवर मॉर्निंग वॉकला जायचे, मॉर्निंग वॉक परत जायचे, फिर पुन्हा दर्शन व्हायचं, पुन्हा भागवत क्लास व्हायचा, पुढा बाकीच्या इतर चर्चा पत्रांचं वाचन किंवा त्यांना उत्तर देणं ह्या सर्व गोष्टी व्हायच्या. आणि असा दिवस निघून जायचा पूर्ण, आणि तोही पूर्ण दिवस कृष्ण भावना भावी. भगवंताशिवाय कुठल्याही गोष्टीविषयी ते बोलले नाहीत. अशी कुठलीही त्यांनी गोष्ट लिहिली नाही की ज्याच्यामध्ये भगवंताचं स्तुत्य नसेल किंवा गुणगान नसेल किंवा भगवंताच्या भक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या गुणांसाठी लोकांना प्रवृत्त करण्याचं लिखाण नसेल. प्रभुपादांचं जीवन हे एका पूर्ण कृष्ण भावना भावित व्यक्तीचं जीवन होत, आणि त्याचा परिणाम आता देखील तुम्ही पाहता की ज्या ज्या लोकांनी गंभीरतेनं प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन केलं ते लोक त्यांचं जीवन पूर्णपणे बदललेलं. व्यक्तिगत जीवनाविषयी मी सांगतो की 12 वर्षांपूर्वी पोरींच्या मागे शिट्ट्या मारत फिरणारा हा नालायक माणूस आज प्रभुपादांच्या कृपेमुळं त्यात तुमच्या सर्वांच्या समोर बसून गीता भागवतवर बोलतोय. ही त्यांची अनन्य कृपा आहे. अशा कित्येक लोकांचा त्यांनी उद्धार केला. खरोखर मनामध्ये कधी विचार असतो की जर प्रभुपाद नसते तर कुठल्या नालीमध्ये आम्ही चढत पडलो असतो माहित नाही. मोठमोठ्या रोगांचे शिकार होऊन भयानक परिस्थितीमध्ये जगलो असतो. आज त्यांची कृपा आहे आमच्यावर की आपण सर्व इथं बसलो. एका भक्ताने प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद सगळं काही केलं आणि शेवटी भगवतधाम नसेल तर काय झालं, आम्ही केलेलं सगळं पाण्यातच ना. प्रभुपाद म्हणले पुढचा विचार तो करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. आता जे काय आयुष्य जगतो ह्याच्यामध्ये दुःख आहे का तुला? कुणीही सांगावं की तुम्ही इस्कॉन मध्ये आल्यानंतर तुमचं आयुष्य दुःखमय झालंय म्हणून किती लोकांचं झालंय? इथं आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये त्याला अनुभव येतो की अरे कचकच होती, लोक फटत होत. ज्याळीपासून प्रभुपादांचं पुस्तक वाचायला चालू केलं किंवा त्यांच्या एखाद्या भक्ताचा संघ केला जीवन बदललं. कित्येक लोक आहेत असे. 6-7 वर्षापूर्वी एका व्यक्तीला आम्ही भेटलो होतो. अचानक तो मंदिरामध्ये आला. एक प्रभुपादांचं त्याच वेळी जस्ट रिसेंटली आम्ही एक नवीन पिक्चर आणलं होतं, ते जवळजवळ या साईजचंच होतं, त्याच्यापेक्षा थोडस मोठं होतं आणि गोल्डन फ्रेम लावलेलं होतं. आला त्यानं बघितलं, त्या व्यक्तीच्या पेहराव्यावरून तरी वाटलं की शाळा मास्तर असा वापला खेडेगावातला. तो जाड काचेचा चष्मा, विजार, तो बुशर्ट आणि चपचपीत तेल लावून अगदी किशोर कुमार स्टाईलनी केस वळलेली होती. त्याला बघितल्यानंतर वाटली की शाळा मास्तर आहे. त्याने विचारला महाराज फोटो केवढाच हो? आमचे एक भक्त होते त्याने असायला काय टाइमपास म्हणून विचारतोय, काय घेणार आहे काय? मला 2500 आहे म्हणलं. हा बांधून ठेवा, वर जाऊन आलो. वरती दर्शनाला गेला तो व्यक्ती, दर्शन वगैरे घेतला, खाली आला. म्हणलं आम्ही म्हटलं असंच बोलला असं, आम्ही तिथेच उभा राहिलो होतो स्टॉलवर. नाही बांधला नाही म्हणला अजून तुम्ही. म्हणलं तुम्ही घेणार आहात मग कसा गंमत करतोय का? म्हणलं तुमची कडकडीत 500 नोटा काढल्या. 7 वर्षापूर्वी 500 नोटा आणि त्या अशा शाळा मास्तराकडे बघणं म्हणजे आश्चर्याच होतं. काढून दिला. म्हणलं एवढंच की आणखी द्यायचं? दिला, घेतला त्याने आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी भागवतम क्लासच्या वेळी तो व्यक्ती तिथे दर्शनासाठी म्हणून आला होता. दर्शन वगैरे घेतला, मग एका अशाच ब्रह्मचर्यानं ओळख करून घेतली त्या व्यक्तीची, प्रसाद वगैरे दिला. तर ती व्यक्ती होती एक MLA अमरावतीची, प्रकाशराव फारसाकडे, शिवसेनेचा आमदार होते. आणि काही मीटिंग करायसाठी आले होते. तर येता येता कोणी तर सांगली इथं मंदिरामुळे आले. पाहिलं गळ्यामध्ये कंठीमाळ होती. आश्चर्य वाटलं आम्हाला की अरे माणूस पॉलिटिशियन आहे, गळ्यामध्ये कंठीमाळ आहे. मग त्याने विचारलं आम्ही येऊ शकतो का मला मंगल आरतीला वगैरे तुमच्या जे काही कार्यक्रम असतात त्याला? असतो, त्यावेळी येतो म्हणले. कारण तिकडे कोणता एरिया येतो वरती बाबुलनाथच्या वरती जिथे सगळे राजकीय पुढाऱ्यांचे ह्या क्वार्टर्स आहेत, मलबार हिल्स. तर तिथं ते राहायला आले होते. म्हणजे जवळच आहे म्हणले, इथून दररोज येईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही व्यक्ती सांगितलं की 5 वाजता मंगल आरती असते, 4:15 मंदिरच्या दारासमोर येऊन जप करत बसते. त्यांच्या जपामुळे काही ब्रह्मचारी उठले, कारण तिथे सगळे टेम्पल हॉलमध्ये जपतात, तर खाली कोण जप करत असलेले उठतात, उठले. आणि ती व्यक्ती 20 माळा जप करत होती दररोज. म्हणजे नुकत्या 2-3 महिन्यानंतर बुक डिस्ट्रीब्युशनचं आलं, तर त्यांना सांगितलं की आम्ही पुस्तक वितरणासाठी महाराष्ट्रावर फिरतो, काय करायचं, तुम्ही काय मदत करू शकाल का? म्हणले हो करू या, म्हणले आमच्या गावी करू. आम्ही अमरावतीला निघून गेलो. 20 दिवसामध्ये त्या व्यक्तीनं 24,000 भगवद्गीता विकल्या, 24,000 भगवद्गीता. पण आमच्या मनामध्ये विचार होता की ह्या व्यक्तीला काय एवढं प्रभुपादांविषयीच काय एवढं हे आहे. तर त्या व्यक्तीनं सांगितलं त्याची खूप मोठा महात्मा आहे म्हणजे. म्हणजे मी 6 वर्षापूर्वी असा गुंड होतो की ह्या एरियाच पोलीस सुप्रिंटेंडेंट किंवा IG माझ्या समोर त्याची उभारण्याची हिंमत नव्हती, इतका खतरनाक गुंड होतो म्हणलं. पण ज्यावेळी मी राजकारणामध्ये पडलो तर मनामध्ये विचार आला की आता राजकारणात तर शिरलोय, राजकारण कसं करायचं हे शिकायला पाहिजे. आणि म्हणजे सगळ्यात मोठा राजकारणी एकच माणूस आहे, कृष्ण. कारण कुरुक्षेत्राचं एवढं मोठं युद्ध घडवून आणणारा दुसरा कोणीच नाही, म्हणजे तोच राजकारणी माणूस आहे. म्हणजे त्याच्याकडे काय आता शिकायला हवं, धडे घ्यायला हवं, आता काय कुठं कुठं सुरुवात करायची, भगवद्गीता. आणि प्रभुपादांची कृपा, भगवंताची कृपा कशी असते पा, त्यांची पत्नी अगदी साळी साधी भोळी सालस सुशील वारकरी पंथातली, जिला त्या नवऱ्याचं काय लेणं देणं नाही, तो रावण आणि ही मंदोदरी अशी असते. आपली सेवा, दररोज सकाळी उठणं, हरिपाठ करणं, वाचणं ग्रंथांचं. त्यांनी कधी तर 80-86 साली ज्यावेळी इकडे पुस्तकं विकली जायची आपली पंढरपूरला, त्यावेळी एक भगवद्गीता नेली होती, जशी आहे तशी लाल कवरची, आणि ती घरामध्ये होती. आता नवरा काहीतरी मागतोय भगवद्गीता वगैरे पाहिजे, तिनं ताबडतोब काढून दिलं. आणि त्यांचं नशीब किती प्रभुपादांची भगवद्गीता होती, त्या व्यक्तीनं घेतली, वाचायला चालू केलं. पहिला महिना गेला, 10 रुपयाचं बंद झालं. दुसऱ्यामध्ये मांसाहार बंद झाला. तिसऱ्या महिन्यामध्ये 16 माळा जप चालू झाला. आणि 4th महिन्यामध्ये घरात येणाऱ्या माणसांना चहा द्यायचं बंद केलं. बेट्यावर दूध पिणं असेल तर प्या, नाही तर ते शिवीतून सांगायचे बाहेर व्हा. कोणी त्यांना जाऊन असा व्यक्तिगत प्रचार नाही केला. कोणी प्रचार केला त्यांना डायरेक्ट? प्रभुपादांनी सांगितलं की मी माझ्या ग्रंथांच्या रूपाने आहे. त्यामुळे एखादा बाध्यच म्हणतात की मी त्याला प्रचार केला तो गाढव आहे 2 पायाचा. पण प्रभुपाद आज देखील प्रचार करतात, त्यांची पुस्तकं, त्यांचं गुणगान, ह्या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याकडे आकर्षित करतात. असं जेव्हा जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये एअरपोर्टवरून खाली उतरले आणि एक पोलीस ऑफिसर होता, तो बघितला आणि एकदम स्टन झाला. ओ माय गॉड, आय हॅव नॉट सीन अ पर्सन लाईक दिस इन माय लाईफ. अशा प्रकारचा व्यक्ती मी माझ्या जीवनामध्ये कधीच पाहिला नाही. हुज दॅट, कोण आहे तो, कुठून आलाय, काय आहे? म्हणले काय झालं? अरे म्हणजे त्याचा ओरा बघा, त्याचा ओज बघा, त्याचा तेज बघा. म्हणले 1 किलोमीटर पर्यंत त्याचा तेज पसरलेला आहे, बाकी लोकांना काहीच दिसत नव्हतं. पण तो जो व्यक्ती होता तो एक तांत्रिक होता. आणि ह्या तांत्रिक लोकांना सूक्ष्म गोष्टींचा, कारण जितकं पॉझिटिव्ह एनर्जी असेल तितकं त्याचं भय वाटतं त्यांना, कारण त्यांच्याकडे त्या निगेटिव्ह एनर्जीज असतात. त्यानं तो बघितला आणि अचंबित झाला, म्हणजे काय आहे ते. त्यांचं प्रत्येक वाक्य प्रत्येकाचं जीवन बदलून टाकणार. गिरीराज महाराजांची माता आणि पिता एकदा प्रभुपादांना भेटायला आल्या आणि त्यांनी प्रभुपादांना सांगितलं की तुम्ही आमच्या मुलाला सोडून द्या. आणि त्यावेळी शिकागोचे सगळ्यात मोठे वकील हे गिरीराज महाराजांचे वडील होते. त्यामुळे मिलेनियर 70व्या दशकामध्ये ते मिलेनियर होते. मग विचारकोशात काय धनाढ्य व्यक्ती असेल ते, आणि त्यांचा एकुलता एक मुलगा पुत्र होता. ते सगळे चेकबुक घेऊन आले, सह्या मारल्या फटाफट आणि चेकबुक प्रभुपादांच्या समोर टाकले. म्हणजे काय अमाऊंट टाकायची, टाका माझ्या मुलाला सोडा. विचार करा, अशी संधी आज कुठल्याही स्वादाला जर कोणी दिली काय करेल? ए झाले बाबा, नंतर बघू काय असेल, त्याने घेतला असेल. प्रभुपाद म्हणाले ते चेकबुक पण घ्या, तुमचा मुलगा पण घ्या, निघा म्हणले. गिरिराज महाराज म्हणले मला नाही जायचं, तुम्ही मला जा म्हणाल पण मला जायचं नाही आहे. आणि प्रभुपाद म्हणाले मला पैसा नको आहे. मग त्यांच्या आई वडील दोघांना पेच पडले, काय करायचं. तेवढ्या प्रभुपादांनी गिरिराज महाराजांच्या आईकडे पाहिलं. वय वर्ष 55-60 आसपास. प्रभुपाद त्यांना बघून म्हणाले तुम्ही किती सुंदर आहात. ते एकच वाक्य ते बोलले आणि तो इतका इम्पॅक्ट झाला त्या गिरिराज महाराजांच्या मातेवर की तिनं आपल्या नवऱ्याला कन्व्हिन्स केलं की हा माणूस खूपच चांगला आहे, आपला मुलगा एका योग्य व्यक्तीकडे आहे, त्याला राहू देते आपण जाऊ. आणि ते निघून गेले. तसं पाहायला गेलं तर एक साधारण वाक्य होतं पण त्याचा इतका इम्पॅक्ट झाला की आपल्याला गिरिराज महाराज मिळाले, ज्यांच्यामुळे आज आपण जुहूचं मंदिर पाहू शकतो. त्यांनी प्रत्येक कार्य, एका व्यक्तीला त्यांनी संन्यास दिला, सांगितलं तुझा आणि प्रचार कर, आणि त्याला पाठवताना सांगितलं मला माहित आहे तुझं पतन होणार आहे पण मी सांगतो म्हणून तुझा आणि प्रचार कर. आणि त्या व्यक्तीनं 1.5 वर्षामध्ये पूर्ण इटली खाली करून टाकली. लोकांना भगवत भावनेमध्ये प्रेरित केलं त्या व्यक्तीने. आणि ज्यावेळी त्यांनी प्रभुपादांच्या वचनांचं आदेशांचं पालन करायला सोडलं त्या व्यक्तीचं पतन. तरी सुद्धा प्रभुपादांनी इतरांना सांगून ठेवलं की ती व्यक्ती ज्या ज्या वेळी मंदिरात येईल त्यावेळी एखाद्या संन्यासाप्रमाणे त्याला सन्मान. हे त्यांचं प्रेम, त्यांची करुणा. जसं आपण काल चर्चा करत होतो की भगवंताच्या भक्ताचा गुण काय, ते अदोषदर्शी आहे. श्यामसुंदर प्रभू आपल्या सर्वांना माहीत असतील, ज्याने प्रभुपाद लीलामृत वाचला असेल किंवा प्रभुपादांबद्दल इतर भक्तांकडून ऐकलं असेल, तुम्हाला माहित असेल श्यामसुंदर प्रभू जे पहिले गृहस्थ व्यक्ती ज्याने प्रभुपादांना मदत केली होती. तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रथयात्रा बनवण्यासाठी प्रभुपादांनी त्यांना जगन्नाथाचे विग्रह बनवायला सांगितले. तर ते विग्रह बनवत होते, बलदेव जगन्नाथच्या पोटावर बसले होते आणि कार्विंग चालू होतं. प्रभुपाद पाहायसाठी आले तर अशा अवस्थेमध्ये होते की जे पाहिल्यानंतर आमच्यासारखा एखादा व्यक्ती असेल तर अगदी आग बबुला होऊन जाईल. ती व्यक्ती जगन्नाथाच्या पोटावर बसली आहे, छन्नी आणि काय म्हणतात त्याला, हातोडी नाही, छन्नी पण नाही, सुताराचं काय असतं, ठीक आहे, एक इन्स्ट्रुमेंट ज्याच्याद्वारे ते कार्विंग करत होतं. तोंडामध्ये सिगारेट होते, गळ्यामध्ये कंठीमाळ तिलक होता. जगन्नाथाच्या पोटावर बसले, त्यांचं कार्विंग करतात, समोर छोटा जगन्नाथांचा विग्रह आहे आणि बलभद्रजींचा झालेला विग्रह आणि त्या विग्रहाच्या डोक्यावर सिगारेटचं पाकिट आहे. प्रभुपाद आले, पाहिलं ते, काही बोलले नाही, म्हणजे इट्स रिअली गुड, तुझे काय करतोस ना अतिशय सुंदर आहे. त्याची बोबडीच वळली होती कारण तोंडामध्ये सिगारेट, समोर प्रभुपाद काय करणार होता, टाकून दिला आणि होता. मनातून आपण तरी हिरमुसले होते, घाबरले होते, आता काय तो प्रभुपाद बोलतील म्हणून. खूप अप्रिशिएट केलं, तू चांगलं काम करतोयस, असे विग्रह छान बनवतोयस म्हणून. आणि वळले आणि फक्त जाता तर एकच गोष्ट म्हणले, श्यामसुंदर की एवढी शुद्र गोष्ट तुझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये का ठेवतोयस, आणि निघून गेलं. त्यावेळेपासून त्यांची सिगारेट असू, कुठल्याही गोष्टीसाठी त्यांनी जबरदस्ती नाही केली. ते म्हणायचे की भगवंत कोणाला जबरदस्ती करत नाही, तर मी कोण आहे. भगवंताने गीतेचा उपदेश अर्जुनाला दिला आणि सांगितलं की यत इच्छसी तथा करु, की तुझी इच्छा आहे जसं तुला योग्य वाटत तसं कर. म्हणजे मी काय करणार, मी तेच करू शकतो जो भगवंतानी सांगितले आणि जसा आहे तसा मी तुम्हाला संदेश देऊ शकतो. एकदा प्रभुपाद म्हणाले की हे मोठे मोठे सायंटिस्ट, डॉक्टर, पादरी, फिलॉसॉफर, तत्ववेत्ते माझ्यासमोर येतात पण सगळे ठोस होऊन जातात. आणि माझं क्वालिफिकेशन तसं काय नाही आहे, म्हणलं फक्त बॅचलर्स केलं होतं, बी ए केलं होतं त्यांनी इंग्लिशमध्ये आणि तीही डिग्री घेतली नव्हती. गांधीजींचं वारं डोक्यात असल्यामुळे तेही त्यांनी सोडून दिलं. पण ही माझ्या गुरूंची कृपा आहे आणि ही भगवंतानी दिलेली अंतप्रेरणा आहे, शक्ती आहे की जेणेकरून हे देखील व्यक्ती माझ्या पुढे उत्सव होऊन जाईल. ही माझी माझं तत्वज्ञान किंवा माझी क्षमता नाहीये, ती भगवंताची माझ्यावरची अहैतुकी कृपा. हा भगवंताच्या भक्ताचा गुण असतो. ते नेहमी इतरांशी जे काही त्यांचे वार्तालाप असतो तो केवळ भगवंताचा उपदेश करण्यासाठी. असं एकदा फ्लाईट मधून चाललं ते प्रपात, एका एअरपोर्टवर उतरले तर त्यावेळी एक व्यक्ती बसला होता प्रभुपादांच्या बाजूला, आणि तो खूप मोठा काय म्हणतात त्याला स्टार स्केडिंगच्या ह्या असतात ना कॉम्पिटिशन, तर तो एक मोठा चालक होता जो कार अगदी रिस्की कार जे असतात तो चालवायचा. आणि प्रभुपाद त्याच्याशी बोलत गप्पा बस गप्पा मारत राहिले. आणि अगदी 1920 पासूनची जे काही कारची मॉडेल होते 1969 किंवा 1972 पर्यंतचे त्या सर्व कार मॉडेलची प्रभुपाद त्याला इन्फॉर्मेशन देत होते. तो बाजूला बसलेला डिओटी अगदी डोक्यात जाळ झाल्यासारखं बघत होता. म्हणलं प्रभुपादांना कार विषयी इतकं माहित आहे? प्रभुपाद म्हणजे मला कार विषयी थोडं आकर्षण होतं, त्यामुळे मी त्यावेळी ह्या सर्व गोष्टी. आणि तोही व्यक्ती जो प्रभुपादांच्या बाजूला बसला होता, जो स्वतः कार ड्रायव्हर म्हणजे रेसर होता, तो देखील अचंबित झाला की ह्या व्यक्तीला अप टू डेट प्रत्येक कार विषयी इतकी माहिती कशी काय. मग तो विचार करतात की आता प्रभुपाद ह्याला कसा प्रचार करणार, की पूर्णपणे त्याला ज्या गोष्टी माहित आहेत त्याविषयीच प्रभुपाद ह्याला सांगतायत 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 त्याला कृष्ण भावनेमध्ये. कारण आजपर्यंत प्रभुपाद कुणाशी फालतू गप्पा मारल्या नाही, म्हणजे ह्याला कसं कृष्ण भावनाभावित करते. तर सगळं झालं आणि प्रभुपादांनी त्याला विचारलं की ज्यावेळी तू अतिशय अमर्याद म्हणजे जे काही मर्यादा आहे त्या कारची त्या मर्यादेतून तू चाललेला असतो, किती वेगानं तू गाडी नेतोस, त्यावेळी तुला काही वाटत नाही? तो म्हणला की म्हणला स्वामीजी वाटत म्हणला काय की तुला भय वाटत. आणि मग प्रभुपादांनी त्याला प्रिचिंग करायला सुरुवात केली आणि तो व्यक्ती चक्क भक्त बनला. हा भक्तांच्या संघाचा परिणाम. आणि बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण मी तुम्हाला नंदोत्सवापासून दूर ठेवू इच्छित नाही. कारण का यथेच्छ प्रसाद नाही चालला, केवळ भगवंताचं गुणगान गायला. आज प्रभुपादांचं गुणगान इथपर्यंत थांबू आपण, आणि त्यांच्या कृपेनं जो प्राप्त झालेला प्रसार आहे तो प्राप्त करू. पण तत्पूर्वी आपलं एक ऋण निर्देश म्हणून प्रभुपादांची महाआरती करू. शिल प्रभुपाद की, शिल प्रभुपाद आविर्भाव तिथि महामहोत्सव की.
धन्यवाद.